नमस्कार, मी राजेश इंडिया एक एटीएम टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, ते आपलं जानेवारी 30 तारीखला UPI मधलं पेमेंट हे केलं होतं ATM मध्ये, ते सक्सेसफुली झाले पण मला कॅश नाही आलं. ते
मला समजतं, हे तुमच्यासाठी फ्रस्ट्रेटिंग आहे. तुम्ही सांगितलं की जानेवारी 30 तारीखला तुम्ही UPI द्वारे ATM मध्ये व्यवहार केला आणि तुम्हाला रोख मिळाली नाही. कृपया मला तुमच्या ATM ID सांगा, जेणेकरून मी तुमची तक्रार नोंदवू शकेन.
ATM ID आता नाही हो, त्या दिवशी सांगितलेली होतं सर मी, त्यांनी हे घेऊन घेतल्यात माझ्याकडनं. तेव्हाच मी ते प्रॉब्लेम झाल्यापेटाला तेव्हाच मी कस्टमर केअरला कॉल केला होता. तेव्हाच मी जळगाव कासबाग रोडला आहे बघा ते ATM.
कृपया तुम्ही व्यवहार केलेल्या तारखे कृपया शांतपणे सांगा. मी तुमची मदत करण्यासाठी इथे आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही बेळगाव कासोबा रोडला ATM मध्ये व्यवहार केला होता. तुम्ही व्यवहार केलेल्या तारखेची आणि वेळेची माहिती आणि तुम्ही कोणती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता ती माहिती सांगा.
सकाळी 9 वाजता, 9:07 झालं होतं, जानेवारी 30 तारीखला बघा.
जानेवारी 30 तारीख सकाळी 9. कृपया तुमची व्यवहार रक्कम सांगा. तुम्ही किती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता?
1500.
मला समजते. तुम्ही जानेवारी 30 तारीखला सकाळी 9